आप सुन रहे हैं रेडियो रवीश।
नमस्कार, मैं रवीश कुमार। दिस पॉडकास्ट हैज बीन जनरेटेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजेंस। द वॉइस यू विल नाउ हियर इज नॉट माइंड बट जनरेटेड बाय अ मशीन। वी आर ट्राइंग टू रीच न्यू ऑडियंसेस एंड दस मेकिंग यूज ऑफ व्हाट एआई हैज टू ऑफर। देयर माइट बी सम ट्रांसलेशन रिलेटेड इनएक्यूरेसीज। इन दैट केस प्लीज रेफर टू आवर मेन वीडियो।
नमस्कार, मी रवीश कुमार आहे। भाजपला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातून कमी देणग्या मिळाल्या आहेत आणि विरोधी पक्षांना जास्त मिळाल्या आहेत, हे खरे आहे का? तुम्हालाही व्हॉट्सॲपवर अशा पोस्ट येत आहेत का जे युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयात टिकले नाहीत, जे सर्व तपास अहवालांमध्ये खंडित केले गेले होते, ते आता व्हॉट्सॲप विद्यापीठात प्रसारित केले जात आहेत? इथे मध्यमवर्गीय काका सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बांधून हे घाण पाणी रूपकात्मकरित्या स्वच्छ करत आहेत, त्याचे गंगेच्या पाण्यात रूपांतर करत आहेत आणि मग हाऊसिंग सोसायट्या आणि व्हॉट्सॲप ग्रुपशी संबंधित लोक ते पवित्र पाणी असल्यासारखे वापरत आहेत। गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये फिरत असलेल्या तर्काचा प्रतिध्वनी सुरू केला आहे। आज या व्हिडिओमध्ये आपण मध्यमवर्गीयांच्या या धर्मशास्त्रावर चर्चा करणार आहोत, ज्यांना ते हिंदू सुख समजतात। त्याच तर्काने ते कधी महागाईचे तर कधी बेरोजगारीचे समर्थन करतात। हा विषाणू कोणत्याही तार्किक समाजासाठी धोकादायक आहे। अनेक खोटे बोलून ते धार्मिक किंवा आध्यात्मिक होणार नाही, उलट तो गुन्हेगार होईल। म्हणूनच आपण याबद्दल तपशीलवार बोलू, परंतु अदानीजींबद्दल देखील थोडी चर्चा करूया। ब्लूमबर्गकडून प्राथमिक बातमी अशी आहे की अमेरिकेतील लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्या वर्तनाची चौकशी होणार आहे। ऊर्जा क्षेत्राशी संबंधित प्रकल्प सुरक्षित करण्यासाठी गौतम अदानी यांच्या कंपनीने किंवा कंपनीशी संबंधित लोकांनी भारतातील अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप आहे। वॉशिंग्टनच्या न्याय विभागाची फसवणूक युनिट आणि न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्टचे वकील या प्रकरणाची चौकशी करत आहेत। अदानी समूहाने ब्लूमबर्ग न्यूजला सांगितले आहे की त्यांना अशा कोणत्याही तपासाची माहिती नाही। ब्लूमबर्गनेच ही बातमी दिली आहे। त्यांच्याबद्दल काहीतरी किंवा इतर समोर येते, परंतु काहीही होत नाही। अमेरिकेत तपास सुरू आहे, पण भारतात कॉर्पोरेट्स आणि सत्ताधारी पक्ष डोनेशनच्या खेळात रंगेहाथ पकडले गेले आहेत। यानंतरही त्याचा फायदा विरोधकांना झाल्याचा संदेश अंकल मतदार पसरवत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 विरोधी पक्षांच्या कल्याणासाठी निवडणूक बॉण्ड योजना आणली असती, तर त्यांना त्यांनी प्रधानमंत्री विक्रोपा कल्याण चंदा योजना असे नाव द्यायला हवे होते। त्याने त्याचे नाव दिले असावे आणि प्रत्येक बॉण्डसाठी एक पिशवी बनवली असावी ज्यावर त्याचे चित्र असावे। छापेमारीनंतर बॉण्ड खरेदीची चर्चा, बॉण्ड्स खरेदी केल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची चर्चा, तोट्यात असलेल्या डझनभर कंपन्या तरीही बॉण्ड खरेदी करत आहेत, असे अनेक प्रश्न अशा व्हॉट्सॲप पोस्ट्सने गायब केले आहेत। या आनंदाचे कारण काय, कोणाचा पैसा गुंतवला, असे प्रश्न उपस्थित केले जात असून येथे भाजपला कमी, विरोधकांना जास्त मिळाले असा संदेश पसरवला जात आहे। आम्ही अशा संदेशाबद्दल बोलू ज्याच्या युक्तिवादामुळे तुम्हाला आश्चर्य वाटेल की या युक्तिवादावर कोण विश्वास ठेवेल, परंतु विश्वास ठेवणारे लोक कमी नाहीत। या पोस्टनुसार 18 राज्यांमध्ये आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे, त्यामुळे त्यांना 11,500 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या। आता त्याला 18 विभाजित करा आणि तुम्हाला प्रत्येक राज्याला 638 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्याचा हिशेब मिळेल। या पदाची पहिली फसवणूक म्हणजे भाजपला 11,500 कोटी मिळाले नाहीत, 6,000 कोटी मिळाले। तरीही व्हॉट्सॲप पोस्टनुसार एका राज्यात तृणमूलचे सरकार आहे आणि त्यांना 3,214 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत। बीजेडी एका राज्यात शासन करते आणि त्यांना 1,550 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या। म्हणजे 5 प्रादेशिक पक्षांच्या तुलनेत भाजपला प्रत्येक राज्यात कमी देणग्या मिळाल्या। हा संपूर्ण फसवा युक्तिवाद आहे। हे पुरेसे नसेल तर आता आणखी एका हिशोबाचा विचार करा। गेल्या 5 वर्षांत भाजपकडे जास्त खासदार आहेत, त्यामुळे प्रति खासदार देणग्या मोजल्या तर भाजपला प्रति खासदार 20 कोटी, काँग्रेसला त्याहून अधिक म्हणजे 27.3 कोटी देणग्या मिळाल्या। तृणमूलला 73.68 कोटी मिळाले। बीआरएसला प्रति खासदार 200 कोटी मिळाले। म्हणजे बंधपत्रांमागील भ्रष्टाचारावरून तुमचे लक्ष वळवण्यासाठी असे फसवे युक्तिवाद केले जात आहेत। या तर्काने मेघनादही गोंधळला आहे। त्याला आश्चर्य वाटते की या तर्कानुसार लुटारूंची एक टोळी ज्याने अधिक लुटले ते प्रत्येकाला हे पटवून देऊ शकतील की त्यांनी कमी लुटले कारण त्यांच्या टोळीचे सदस्य जास्त आहेत. कोणत्याही दृष्टिकोनातून हे तर्कशास्त्र खोलवर सदोष आहे. पहिली गोष्ट म्हणजे बॉन्डच्या नियमात कुठेही असे नमूद केलेले नाही की पक्षाच्या खासदारांच्या संख्येवर आधारित देणग्यांचे वाटप केले जाईल. प्रत्येक खासदार किंवा आमदारासाठी देणग्या दिल्या जात नाहीत किंवा विजयी खासदार किंवा आमदारांच्या संख्येनुसार ते वितरित केले जात नाहीत. यापूर्वी असे नव्हते आणि अधिक सदस्य असलेल्या पक्षाला अधिक रोखे मिळतील असे कायद्यात नमूद केलेले नाही. 2019 लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची तुलना केल्यास काँग्रेस आणि भाजपला जवळपास समान देणग्या मिळायला हव्या होत्या. मात्र भाजपला काँग्रेसपेक्षा चौपट जास्त देणग्या मिळाल्या. विशेषतः भाजपने 437 उमेदवार उभे केले आणि रोख्यांच्या माध्यमातून 1660 कोटी देणग्या मिळवल्या, जे प्रति उमेदवार 3.9 कोटी इतके होते. याउलट काँग्रेसने 423 उमेदवार उभे केले आणि 388 कोटी देणग्या मिळाल्या, जे प्रति जागेसाठी 90 लाख आहे. एकूण रोख्यांपैकी 95% रोखे भाजपला मिळाले. यामुळे प्रश्न निर्माण होतो, लोक हे खरे मानतात का? हा मुद्दा गंभीरपणे विचारात घेण्यास पात्र आहे. विशेषतः हे कथन गृहनिर्माण संस्था, शाळेतील शिक्षक आणि डॉक्टरांमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे पसरत असल्याने. जेव्हा व्हॉट्सॲपवर गृहमंत्री अमित शहा यांच्या पोस्ट आणि विधाने जुळू लागतात, तेव्हा हा युक्तिवाद हसून फेटाळून लावणे हा पर्याय नाही. हे स्पष्ट आहे की अनेकांनी हा युक्तिवाद गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली आहे. इंडिया टुडेसोबतच्या कार्यक्रमात अमित शहा यांनी एक विचित्र युक्तिवाद केला. ते म्हणाले आणि क्वोट, आम्ही सत्तेत आहोत म्हणून भाजपला फायदा झाला असा एक समज आहे. भाजपला एकूण 20,000 अंदाजे 6,000 कोटी रुपयांचे बॉन्ड मिळाले. मग 14,000 बॉन्ड कुठे गेले? टीएमसीला 1,600 कोटी, काँग्रेसला 1,400 कोटी, बीआरएसला 1,200 कोटी, बीजेडीला 775 कोटी आणि द्रमुकला 639 कोटी मिळाले. जर आपण 13 राज्यांमध्ये 303 खासदार, 11 कोटी सदस्यसंख्या आणि काँग्रेसचे 35 खासदार आहेत, जर त्यांच्याकडे 300 असेल तर टीएमसीकडे 20,000 कोटी, बीआरएस 9,000 कोटी असतील तर आमच्याकडे 303 खासदार आहेत आणि 6,000 कोटींचे बॉन्ड आहेत. 242 खासदारांना 14,000 कोटींचे बॉन्ड मिळाले. मला खात्री आहे की जेव्हा खाते उघड होईल तेव्हा हे लोक तुम्हाला तोंड देऊ शकणार नाहीत. न्यूज अँकर राहुल कन्वल यांनी या अतार्किक तर्कावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाही हे आश्चर्यकारक आहे. व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये हे लॉजिक फिरत आहे हे कदाचित अँकरलाही माहीत नसेल. ही वस्तुस्थिती मला आज सकाळीच कळली. हे स्पष्टपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे की बॉन्ड कायद्यामध्ये कोठेही असे नमूद केलेले नाही की पक्षाला त्याच्या खासदार किंवा आमदारांच्या संख्येवर आधारित रोखे मिळतील. अमित शहांच्या तर्कानुसार नव्याने स्थापन झालेल्या पक्षाला 0 बॉन्ड मिळाले असते किंवा 1984 भाजपकडे फक्त 2 जागा होत्या म्हणून त्याला फक्त 2 बॉन्ड मिळाले असते. असा नियम अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात नाही कारण तो निवडणुकांसाठी महत्त्वाचा ठरणारे समान खेळाचे क्षेत्र तयार करणार नाही. असे असूनही अमित शहा यांनी सुचवले की भाजपला त्यांच्या खासदारांच्या संख्येमुळे 6,000 कोटी मिळाले हा मुद्दा अँकरने आव्हान दिलेला नाही. असा कोणताही नियम नसताना या आधारे बॉन्ड्सचा मुद्दा न्येयप्रविष्ट का? मल्लिकार्जुन खरगे यांनी निदर्शनास आणून दिले आणि क्वोट, SBI डेटा दर्शविते की भाजपला 50% देणग्या मिळाल्या आणि काँग्रेसला केवळ 11% आणि क्वोट, पत्रकारांशी बोलताना त्यांनी इलेक्टोरल बॉन्ड्सच्या वाटपात स्पष्टता आणि निष्पक्षतेची गरज अधोरेखित करून मिळालेल्या देणग्यांमधील असमानता अधोरेखित केली आणि क्वोट, टक्केवारी पाहिल्यास आम्ही जवळपास 1/3 आहोत आणि भाजपसह उर्वरित लोक 2/3 आहेत. तरीही देणग्यांमध्ये त्यांना 50% अधिक मिळाले. त्यांना इतके पैसे कसे मिळतील? भांडवलदार किंवा इतर कंपन्या अशा देणग्या कशा देऊ शकतात? आणि क्वोट, गृहमंत्री अमित शहा यांचा युक्तिवाद असो किंवा व्हॉट्सॲप ग्रुपवरील पोस्ट असो, दोन्ही विषय बदलण्यासाठी चुकीच्या गोष्टींचा अवलंब करतात. इंडिया टुडेच्या अँकरने विचारले पाहिजे की बॉन्ड कायद्यात असे म्हटले आहे की पक्षाचे खासदार आणि आमदारांच्या संख्येवर आधारित कंपन्या देणग्या देतील. याचा कुठेही उल्लेख नाही. तसे असते तर निवडणुकीत समानतेच्या तत्वाच्या विरुद्ध असल्याने हा कायदा न्यायालयात अवैध ठरला असता. अमित शहा यांचा युक्तिवाद धोकादायक आणि धूर्त आहे. मूळ मुद्दा हा आहे की सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा घटनाबाहेर ठरवला आहे. कायदा सदोष होता, त्याचा वापर चुकीचा होता आणि त्याचा उद्देश चुकीचा होता. सत्य हे आहे की बॉन्ड या अतार्किक युक्तिवादाच्या आधारे दिले गेले नाहीत, तर शक्ती, छापे टाकण्याची भीती आणि कराराच्या मोहाच्या जोरावर दिले गेले. खंडणीमध्ये टोळीतील लोकांची संख्या अप्रासंगिक आहे. 6,000 कोटींहून अधिक रक्कम प्राप्त करून निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजप आर्थिक महासत्ता बनला. एवढा पैसा कोणत्याही एका पक्षाकडे नाही. या बंधपत्रांमागे कॉर्पोरेट्स आणि भाजपची काही मिलीभगत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकतर तुम्हाला करार मिळेल किंवा छापा टाकावा लागेल, अन्यथा तुम्ही दान करा. हा पॅटर्न उदयास येत आहे. ज्या कंपन्यांवर छापे टाकण्यात आले त्यांच्याकडून रोखे घेतलेले नाहीत हे भाजपने स्पष्ट करावे. मग एखाद्या कंपनीवर वारंवार छापेमारी का केली जाते, तरीही वारंवार बॉन्ड खरेदी का होते हे स्पष्ट करा. असे दिसते की कंपनी छाप्याला बोनस म्हणून पाहते. ईडीने छापा टाकला याचा आनंद आहे, आता बाजारात बॉन्ड खरेदी करूया, काहीतरी गोड खाऊया. खासदारांप्रमाणे भाजपला देणग्या मिळाल्याचा संदेश जाळण्यापासून सावध रहा. आमदारांप्रमाणे त्यांना किती मिळाले याचाही खुलासा त्यांनी करावा. पण तो प्रश्न नाही. धमक्यांद्वारे खंडणी वसूल करणे, बॉन्डच्या बदल्यात कंत्राटे देणे आणि कॉर्पोरेट नम्र होऊन शांतपणे पैसे दान करण्यासाठी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रश्न आहे. एखादी कंपनी 500 कोटी 1,000 कोटींची देणगी का देईल? एकूण 16 लाख कंपन्या आहेत, त्यापैकी फक्त 3,000 कंपन्या देणगी देत आहेत आणि त्यापैकी फक्त 30 किंवा 50 कंपन्या 100 कोटींहून अधिक देणगी देत आहेत. भाजपला 6,000 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने केवळ या कारणास्तव बॉन्ड असंवैधानिक ठरवले नाही, तर पारदर्शकता नसल्यामुळे कंपनी आणि सरकारमध्ये मिलीभगत असण्याची दाट शक्यता आहे आणि सरकारला हे कळू शकते की कोणत्या कंपनीने आपल्या पक्षासाठी बॉन्ड विकत घेतले आहेत. छाप्यांनंतर छापे टाकणे आणि रोखे खरेदी करणे यासंबंधीचा मुद्दा आहे. स्क्रोल, न्यूज मिनिट आणि न्यूजलँड्री यांनी पैसे देणाऱ्या आणि छापे टाकणाऱ्या कंपन्यांची यादी तयार केली आहे. या यादीत सातत्याने नावे जोडली जात असून राज्य पोलिसांनी छापे टाकूनही रोखे खरेदी केल्याचे उघड झाले आहे. आतापर्यंत एकूण 21 कंपन्यांची ठोस माहिती असे दर्शवते की त्यांनी छापे टाकल्यानंतर रोखे खरेदी केले. उदाहरणार्थ 2022 ते 2023 मध्ये फ्युचर गेमिंगवर 4 वेळा छापे टाकण्यात आले. प्रत्येकवेळी छाप्याच्या महिन्यात किंवा काही दिवसांनी कंपनीने 60 कोटी ते 105 कोटी रुपयांच्या देणग्या खरेदी केल्या. ऑक्टोबर 2019 मध्ये मेघा इंजिनिअरिंगवर छापा टाकण्यात आला, त्याच महिन्यात कंपनीने 5 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. वेदांत लिमिटेडने मार्च 2020 मध्ये छापे टाकल्यानंतर वर्षभरात 25 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. ऑगस्ट 2022 मध्ये छापा टाकला तेव्हा 3 महिन्यांनंतर 110 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे रोखे खरेदी करण्यात आले. मार्च 2022 मध्ये हिरो मोटो कॉपवर छापा टाकण्यात आला आणि 7 महिन्यांनंतर त्यांनी 20 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. नोव्हेंबर 2023 मध्ये DLF समूहावर छापा टाकण्यात आला होता. DLFने 21 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले होते, ज्यावर यापूर्वी एप्रिल 2014 मध्ये छापे टाकण्यात आले होते. 5 वर्षांनंतर 25 कोटी रुपयांची देणगी असूनही ही देणगी कोणाला देण्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. रेड्डी लॅबला नोव्हेंबर 2023 मध्ये छाप्याचा सामना करावा लागला आणि त्याच महिन्यात त्यांनी 21 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. अयशस्वी सिल्कायरा बोगदा बांधण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नवयुग इंजिनिअरिंगवर ऑक्टोबर 2018 मध्ये छापा टाकण्यात आला. कामगारांची सुटका करणारे वकील हसन यांचे घर त्यानंतर पाडण्यात आले. छाप्याच्या 6 महिन्यांनंतर नवयुग इंजिनिअरिंगने SBI कडून 30 कोटींचे रोखे मिळवले. चेन्नई ग्रीनवूड प्रायव्हेट लिमिटेडवर जुलै 2021 मध्ये छापा टाकण्यात आला आणि 6 महिन्यांनंतर 40 कोटींचे रोखे खरेदी केले. डिसेंबर 2023 मध्ये छापा टाकल्यानंतर शिर्डी साई केमिकलने पुढच्या महिन्यात 40 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. ईडीच्या तपासादरम्यान केव्हेंटर ग्रुपने 600 कोटींचे रोखे खरेदी केले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की 4,000 कोटी रुपयांच्या बॉन्ड्सची माहिती अद्याप उघड झालेली नाही. छाप्यांनंतर बॉन्ड्स खरेदी करून कंपन्या खंडणीमध्ये गुंतल्या आहेत का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. ईडीच्या छाप्यांमुळे या कंपन्यांमध्ये आरामाची भावना निर्माण झाली आहे का, ज्यामुळे ते रोखे खरेदी करू शकतात याची चौकशी करण्यास प्रवृत्त करते. छापा टाकलेल्या कंपन्यांच्या तपासाची प्रगती, त्यांना दंड आणि भाजपला देणगी देणाऱ्यांची ओळख या सार्वजनिक हिताच्या बाबी आहेत, विशेषत मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांच्या प्रकाशात. आम आदमी पक्षाचे सौरभ भारद्वाज यांनी गुन्ह्यांमध्ये पक्षकारांना गुन्ह्यातून पैसे मिळाल्यास गुन्ह्यात अडकवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या विधानावर प्रकाश टाकला. माहिती लपविण्याचा प्रयत्न करूनही सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला 24 तासांच्या आत तपशील उघड करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि युनिक बॉन्ड कोड प्रदान करण्यास नकार दिल्याने कंपन्यांकडून राजकीय पक्षांना निधीच्या प्रवाहाबाबत पारदर्शकता बाधित होते. कृष्णा कौशिक यांच्या प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टच्या अहवालात भाजपला दिलेल्या महत्त्वपूर्ण देणग्या उघड झाल्या असून या देणग्यांच्या निकषांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रोखे खरेदीद्वारे काळा पैसा पांढरा केल्याच्या आरोपांदरम्यान विरोधकांना त्यांच्या देणग्यांचे स्रोत उघड करण्याचे आवाहन आहे. सोहराबुद्दीन प्रकरणातील गृहमंत्री अमित शहा यांचे सहआरोपी विमल पाटणी यांच्या मालकीच्या वंडर सिमेंटने दिलेल्या देणगीचा पर्दाफाश झाल्यामुळे जनजागृती आणि छाननी आवश्यक आहे, ज्याची नंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली. हे इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भात व्यवसाय, राजकारण आणि कायदेशीर कार्यवाही यांच्या जटिल परस्पर संबंधांना अधोरेखित करते. सोहराबुद्दीन हा विमल पाटणी यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर तो गांधीनगरजवळ चकमकीत मारला गेला, त्याची पत्नी गायब झाली आणि त्याचा सहकारी तुलसी प्रजापती पोलिसांनी मारला गेल्याच्या बातम्या आल्या. विमल पाटणी यांच्या वंडर सिमेंट कंपनीने 2023 या आर्थिक वर्षात 250 कोटींचा नफा कमावला असून 20 कोटींची देणगी दिल्याचे आढळून आले आहे. या बॉन्डच्या मदतीने देशाच्या व्यवसायाच्या महत्त्वपूर्ण भागावर ताबा मिळवण्यासाठी टोळी तयार करणे हे सुचवत नाही का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात नमूद केले की देणग्या मिळाल्यानंतरही छापे टाकले जाऊ शकतात. फ्युचर गेमिंगच्या बाबतीत छापे टाकल्यानंतर बॉन्ड खरेदी केल्याचे निदर्शनास आले आणि बॉन्ड खरेदी केल्यानंतरही छापे टाकण्यात आले. अर्थमंत्र्यांच्या उत्तरात भक्कम तर्काचा अभाव आहे. बॉन्ड्स खरेदी करण्यासाठी कंपन्या त्यांच्या नफ्याच्या कितीतरी पटीने गुंतवणूक करत आहेत आणि तोट्यात असलेल्या कंपन्या देखील बॉन्ड खरेदी करण्यास उत्सुक आहेत हे विचित्र नाही का? न्यूज लॉन्ड्री आणि न्यूजमिनटने टोरेंट ग्रुप या अन्य देणगीदाराविषयी माहिती उघड केली आहे आणि त्याच्या 2 उपकंपन्या टॉरंट पॉवर लिमिटेड आणि टॉरंट फार्मास्युटिकल लिमिटेड यांना देणगीदार म्हणून सूचीबद्ध केले आहे. 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कंपनीला 285 कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरण्यातून सूट दिली होती. या कंपनीने सुमारे 5 वर्षांत 185 कोटी रुपयांचे रोखे खरेदी केल्याचे आता उघड झाले आहे. या समूहाचे अध्यक्ष सुधीर मेहता हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानले जातात. 2007 ते 2015 या कालावधीत या कंपनीने भाजपला 33 कोटी रुपयांहून अधिक देणग्या दिल्याचेही न्यूझीलँड्रीच्या तपासणीत आढळून आले आहे. हिंदुत्वाच्या वक्तृत्वाने जनता विचलित होत असताना पडद्यामागे काय घडत होते याविषयी आपल्याला सावध करणारी नवीन माहिती सतत समोर येत आहे. आता युक्तिवाद असा आहे की भाजपपेक्षा विरोधकांना जास्त मिळाले का? या बॉन्डच्या माध्यमातून विरोधी पक्षांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याऐवजी एकत्र पैसे कमवण्याचे नवे जाळे निर्माण झाले. एवढा महत्त्वाचा घोटाळा उघडकीस आला आहे, तरीही कॉर्पोरेट क्षेत्रातून एकही आवाज येत नाही हे तुमच्या लक्षात आले आहे का? ही शांतता चिंताजनक नाही का? अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी या महत्त्वपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी केली नाही आणि आता त्यांचे वृत्तही गायब झाले आहे. ही शांतता चिंताजनक नाही का? मोदी सरकारच्या मंत्र्यांना चॅनेलच्या कार्यक्रमांसाठी आमंत्रित केले जात आहे, फक्त अमित शहा आणि निर्मला सीतारामन यांसारख्या व्यक्तींची विधाने मिळवण्यासाठी. ही विधाने केवळ सरकारची प्रतिक्रिया म्हणून प्रसिद्ध केली जातात. 1-2 प्रश्नांवर खेळीमेळीच्या वातावरणात तोडगा काढण्याऐवजी अर्थमंत्री किंवा गृहमंत्री या विषयावर खुली पत्रकार परिषद का घेत नाहीत, जिथे प्रश्नांची गुंफण होऊ शकते? मार्च 16 रोजी पंतप्रधान मोदी इंडिया टुडे कार्यक्रमात बोलणार आहेत. 9 फेब्रुवारी रोजी ते एतनावच्या ग्लोबल बिझनेस समिटमध्ये 37 मिनिटे बोलले. 26 फेब्रुवारी रोजी ते TV9 कॉन्फरन्समध्ये 34 मिनिटे बोलले. 7 मार्च रोजी ते रिपब्लिक TV परिषदेत 34 मिनिटे बोलले. 10 वर्षात एकही खुली पत्रकार परिषद न घेतल्याने निवडणुकीत पंतप्रधानांची रणनीती TV अशा पद्धतीने दिसणार असल्याचे दिसून येते. इलेक्टोरल बॉन्ड्सबाबत इतके महत्त्वाचे प्रश्न आहेत, तरीही पंतप्रधान मुलाखती देण्याऐवजी मीडिया चॅनलच्या कार्यालयात भाषणे देत आहेत. प्रश्न असा पडतो की ही लॅपडॉग मीडिया राहुल गांधी किंवा इतर विरोधी नेत्यांना 34 ते 37 मिनिटे बोलण्याचा वेळ देईल का? ही परिस्थिती इलेक्टोरल बॉन्ड्स घोटाळ्याचे प्रतिबिंब आहे, जिथे जास्तीत जास्त देणग्या आणि मीडिया स्पेस एका पक्षाला दिले जाते. अनेक हिंदी वृत्तपत्रांमध्ये इलेक्टोरल बॉन्ड्सच्या बातम्या अचूकपणे मांडल्या जात नव्हत्या आणि आता कव्हरेज बंद झाले आहे. जनतेला अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. परिणामी अशा महत्त्वपूर्ण घोटाळ्याबद्दल जनता अनभिज्ञ राहते. वृत्तपत्रे स्वतः ही बाब वार्तांकन करण्यास योग्य मानत नाहीत. संपादकीय स्वातंत्र्यातून जन्माला आलेला हा निर्णय आहे की एक प्रकारची गुलामगिरी दर्शवणारा आहे. या विषयावर अनेक वृत्तपत्रांचे मौन चिंताजनक आहे. हे स्पष्टपणे अव्यवहार्य असले तरी घरोघरी जाऊन या बातमीचा प्रसार करणे हाच एकमेव पर्याय उरलेला दिसतो. थोडक्यात, बंधपत्रांबद्दलच्या बातम्या हाताळल्या गेल्या आणि प्रभावीपणे दाबल्या गेल्या. नमस्कार, मी रवीश कुमार आहे.